प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर्री ते मेवा स्वागत है यू पाकु माशा है यू के इत कार्यक्रम ते में कुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम कार्यक्रम तुन केजन वाले सबे भावड़ो ननी सेलक नु प्रभु यीशु ना पवित्र नाम ते मेकुन सब तुन नवा सेवा इत कार्यक्रम ते मैं सप्ता उन्दी बार फिर स्वागत है अनिमा कुन आशा है कि इमर सब प्रभु यीशु ना दया ते अच्छा भलो आई ठोए अनि अन्ना भी मैं सप्ता प्रार्थना ता जरिया तल अनि प्रभु ना दया ते बिल्कुल अच्छा भलो है यान प्रिय दोस्त लोरिट इमर सब इत कार्यक्रम ता बारे ते अपनो संग वाले भी जरूर बते किट आप ही बोल भी प्रभु यीशु ना बारे ते पुंज सके मायनो इदमावल प्रभु यीशु ना सच्चो भक्ति अनि सेवान तो वड़ट भाईरी टनी से लखनिट अमट अपनो नेटाइद बाइबल अध्ययन तक कार्यक्रम तुन शुरू क्या न पहले प्रभु जिन से प्रार्थना की काम माओ सच्चो अनि जीव तो प्रभुनि अमर सब उन्दी बार फिर सच्चो आत्मा तलनी करूं वाई तुलम उन्दे अमर ने कुन मन तल धन्यवाद सिया तुलम की इमामा कुन पिजड़ा दियंग ने चको भलो इरती उन्दे अबे तक अच्छा भलो इरतोनी यू सब मादिंग लाई भी अमर ने कुन मन तल खूब धन्यवाद सिया तुलम उन्दे प्रभु जी माकुन इतल समझ सिम की अमर बिनी व पवित्र वचन तुन पुंज सके माइको परमेश्वर दाऊनी इस समय ते बाइबल अध्ययन क्या ले माओ मदद की उन्हें ये सब केंजन वाले भाईड़ा अनि सिलक न नड्डुम ते बोले बीमार हुए या फिर वो उड़ बांगे भी परेशानी ते हुए थी इम्मा वोड़न पुरोरी तितल चोको कीम उन्हें वोड़ा सब मुसीबत तुन भी हटे कीम प्रभु जी अमर ने कुन सब मांदिंग लाई धन्यवाद सीता के एत बिंती तुन यीशु मसीह ना नाम ते तलह की तुना आमीन प्रिय दोस्त तलोरीट नैना मठ अपनो कार्यक्रम ते येडुं पाटना उन्दिखाक नल अध्ययन की कम पिजड़ा कार्यक्रम ते अमट सारुं पाट ता अध्ययन तुन खत्म की तम प्यारो भाईरीट अनि सेलक नेट इगा इमटीद जनी ना यानी की एस्तर रानी ना जीवते भय तुन हुई तोड़म उन्डे अगा राजाल अनि हमान तलाई इद्दिन से ज्यादा अंडे भी बांगे क्यान लाई हले मंजिता पर वोड़ुन जेवनार खत्म आये न बात ते वापस मलसिकुन हंदाना ही मंजिता पर राजल अपनो रानी न परेशानी तुन हुर्चिकुन अगर टल जेवनार खत्म आये न बात ते भेले देची रहमायोल अदिया हमन पड़ा खुशी तल भाड़ो बसितुल पर बहुन बोल मोर्दकेन राजमहल त फाटक ते हुड़तुल कि बोल ना तो नित्तुल ओंडे नाही अगर टल हटे मातुल आप ही मोर्दके खूब गुस्सा ते निंची अत्तुल इग्गा अमा ठुड़ी तुलम की हमन जीवनार तल खूब खुशी तल बाड़ो इन सोच की था के वाई तो लाई की सिरप वोले बड़ो राजा नानी रानी एस्तर तुल वर्तल मत्तुल वो नित मान दिता कारण तल खूब घमंड वासियत वोल अपनो मन ते एद मान दितुन पड़ा घमंड तल सोचे क्या लातुल कि नाड़ी भी रानी एस्तर अपनो जीवनार्थे ना कुन छोड़े किसी राजन संग ने उन्डे बो ने न्यूता अलसे हो प्यारो भैडिट पवित्र बाइबल ते इउन लिखे माताई नीति वचन ता किताब अदन 16 वचन ता 18 वचन ते इउन प्रभु जिमा कुन बतिया तोले विनाश तपाई ले बढ़ाई उन्हें ठोकर तिना नमुने घमंड आई ताई बहुन हमन जीवनार तलबारो पसीतुल सारो कर्मचारी डा उन्हें सामनो अपनो तला डून नवे किंदुर उन्हें निच्चे अंदुर सिरप मर्दकें छोड़े किसी प्रिय दोस्त तलोरित इमाटी गा सोचे किसी रहे मातुरित हमान तले का पद वाले मानवल तो इतंग चुड्डोक मान दिंग पर ध्यान हेले से होल कि बोले वड़ुल मावा सामनो बाड़ी हले झुके माइल पर एक गए उन हल्ले हमान इत मानित पर खूब ख्याल से आतो लई इग बोल पूरो तरह ते मर्दके न खिलाफ ते आंदोल पर बोल अपनो आप तुन कुछ समय ता लाई चमे की इरी तो लई बाड़ी के बोल सोच क्या तो लई कि अन्ना तो गेन कुछ दियांग ने खत्म किसी वाट का यानी कि यह न जिंदगी था किस्सा तुन तो खत्म किसे सीखा प्यारो भैडी टनी सेलखनीट पर हमन अपनो आप ते काबू की तुल उन्हें रोन हंजी कौन अपनो संग वाले उन्हें अपनो जनिन जेरस तुन केसु तुल आप ही हमन ओर से अपनो धन दौलत ता उन्हें अपनो मर्क न पड़ा गिनती ता अनि राजाल वोन बपड़ बपड़ पदवी थे इतुल उन्हें बद संग ने सब कर्मचारी अनि अधिकारी से ऊंचो पद सी तुल इस सब मादी न भारत ते बोल बते की तुल इग्गा हमन उन दिमूरक पंता खेल गर्सी रहमत तुले बहुन इमट हुड़तोड़ी ठोई की बपोड़ मानवल घमंड क्या ना शुरू किया तोलई। तो बोल ज्यादातर मुंद मांदी नबाद ते चर्चा क्या तोलई। पहलो मांदी बोल अपनो अधन दौलतता परो घमंड क्या तोलई। बदन बोल जमा किसी रहमत तोलई। फिर बोल मंद क्या तोलई अपनो अच्छा छवन लाई या अपनो पड़ो छवत लाई। फिर बोल अपनो पदवी तलाई अंडे ऊंचो नौकरी तलाई। घमंड क्या तोलई हमन भी इव मुंद मंदिन पर रो घमंड क्या तोलई। हमन अपनो संग वाले भी इद मादितुन भी बतेकी तुल कि रानी एस तेर अपनो जीवनार तेना कुन छोड़े किसी अपनो बोले दूसरो तुन राजान संग ने हेले किस हो। नाड़ी भी राजाल संग ने नाकुन न्यू तसी ताई। पर बपड़ बपड़ अनावोल यहूदी मोरदा केन राजमहल ता फाटक ते उत्तोल हुड़ी तो ना ते यु सब ना आयना बावजूद भी नाकुन चैनल पट्टो। प्यारो भाईडिट इगा उन्दे चुडोल विसी है याने की मोरदा के जो हमान ता सामनो ना तो नित्तोल उन्दे ना ही अपनो तलाडून झुके केवल बोल हमान तुन खूब दुखी क्या तो लई। बहुन उन्दे चुडोल लुमड़ी अंगूडा वाड़ी तुन नास किसी स्याताई। अहुन ने मोरदा के वड़ोल चुडोल कर्मचारी आंदुल पर हमन अपनो आप तुन बड़ुल मर्दके ना सामनो बड़ुल चुड़ुल आदमी समझ माया लागसी अंतो लई। बाड़ी की पूरो देश ने वोन लाई सिर्फ मर्दके ही बड़ुल न्याय कैन वाले आंदुल। हमन बड़ुल प्रधानमंत्री आंदुल पर फिर भी वो ला चुड़ुले भीसित लेका मर्दकेन पर खूब ख्याल इरी तो लई। प्यारो भाईडिट बल्कि बोल इन तो लई की बपुड़ बपुड़ आना बोल यहूदी मर्दकेन राजमहल ता फाटक ते उत्तोल उड़ी तो ना ते इव सब ना आयन बात ते भी ना कुन चैनल पुट्टो। आप वो न जानी जेरस ओंडे वो नोट सब दोस्ता लोड वोन सलासी तोड कि 50 का एक ऊंचो फांसी ता उन दिखंबा बने की सूची है ना उन्डे सकाले राजन इन कि अदन परो मर्दकेन लटके की सिमट उन्डे इदन बात ते राजन संग ने खूब खुशी माने की तके मंदा के। प्रे किंजन वाले दोस्ता लोड़ेत पवित्र बाइबल ते एहुन लिखे माता है ते राजल अनी हमन एस्तर रानी ना जीवनार तेवासी हत्तोड। उन्डे राजल दूसरो दिया अंगूढ़ काल उन्ना उन्ना के एस्तर तुनफुर पूछे की तुल ये एस्तर रानी निव बड़ंग निवेदनान अध्ययन अन्न पूरो की का उन्डे इमा बड़ंग तलक की तोनी तले का उन्डे आदो राजपाट भी अन्ना निकुन सिसी का। एस्तर रानी राजन जवाब सी तो ये राजानी यदि मन ना हिनल खुश है ते उन्डे राजा निद मांदी मंजूर होई ते नवा निवेदन तल नाकुन अन्य नवा तले कान से नवोड लुगुडुन परांत दान पुट्टी। बाड़ी की अन्ना उन्डे नवा जाति तोड़ लुगुड मुंह में मासी हत्तोड़े उन्हें अमट सब नाश आयन वाले आयम। यदि अमट सिर्फ नौकर नौकरानी आयन लाई मुंह में मासी हन्योड़म ते अन्ना चमेक मनेना चाहे अध हालत ते भी बोल विरोधी राजा ना नुकसान निनिश्चे अलसा के मानल। प्रिय दोस्त तलोड़ीट आप ही राजाल सयर्स एस्तर रानीन पूछे की तुल कि बोल बोल आंदुल उन्ड बेगहाई बोल इतल मन सा क्या ना की तो लई। एस्तर जवाब सी तो कि बोल विरोधी अनि बैरी ये ले दुष्ट हमान आंदुल आप ही हमान राजान अनि रानीन सामनो घबरे मासी अत्तुल। राजल तो रंज तिवासी कुन अंगू डकाल उन्डान ईपिटल देची कुन राजमहल तवाड़ी ते पस्सी हत्तुल उन्डे हमान इवन हुर्सी कुन की राजल ना कुन जोकन विचार की तो लई। एस्तर रानिन से अपनो परांत दान तलहकन लाई निच्चे हत्तुल बहुन राजल राजमहल ता वाड़ी तल अंगू डकाल उन्डाना जगाते मलसी वातुल आप बड़ंग हुर्तुल की हमान अद्दे जगाते बेगा एस्तर उत्ताई आगई बोल भी अतोलई। ओंडे राजल इतुल बड़ंग येल रोते ही नावा सामनो ही रानिन से बरबस क्या ना चाहे मैं तोलई। ರಾಜನ ಟೊಡ್ಡಿ ತಲ್ ಇದು ವಚನ್ ಪಸ್ಸಿ ಮತ್ತ ಕಿಸಿಯವ್ಕೋಳ್ ಹಮಾಂತ ಟೊಡ್ಡಿ ತೋನ್ ಮುಚ್ಚಿಸಿತ್ತೋಳ್. ಆಪಿ ರಾಜನ್ ಸಾಮ್ನು ಬಂಧನ್ ವಾಲೆಡ್ ಖೋಜಲೋಳ್ ನಡುಮ್ ದಲ್ ಹರ್ವೇನ ಪಡುಡೋಲ್ ಬಡುಳ್ ರಾಜನಿತ್ತೋಲ್. ಹಮಾಂತ ಈಗ ಪಚಾಸ್ ಕೈ ಊಚೋ ಫಾಸಿಸಿಯಾನ ಒಂದು ಕಂಬ ನಿತ್ತಾಯಿ. ಅದ್ ಕಂಬ ತೋನ್ ಬೋಲ್ ಮೊರ್ದಕೆನ್ ಲೈ ಬನಕಿಸ್ತೋಲೈ. ಇಲ್ ರಾಜನ್ ಬಚಕ್ಯಾನ ಮಾಂದಿ ವ್ಯಾತ್ತೋಲೈ. ರಾಜಲಿತ್ತುಲ್ ಆಪಿ ಹಮಾಂತೂನ್ ಲಟ್ಕೆ ಕಿಸಿಸಿಮ್ಟ್. ಆಪಿ ಹಮಾಂತೂನ್ ಅದ್ದೆ ಖಂಬಾತೆ ಜುಬೋಲ್ ಮೊರ್ದಕೆನ್ ಲೈ ತಯಾರ್ ಕಿಸುಚಿ ಮತ್ತೋಲ್ ಲಟ್ಕೆ ಕಿಸಿ ಸೀತುಳ್. ಇದನ್ನ ಬಾತ್ತೆ ರಾಜನ ಗುಸ್ಸಾ ಸಾಂತಾಸಿಯತ್. ನವೋಡ್ ಪ್ಯಾರೋ ಭಯಡಿಟನಿ ಸೆಲಕ್ನಿಟ್ ಪವಿತ್ರ ಬೈಬಲ್ ತೆ ಇವನ್ ಲಿಖೆ ಮಾತಾಯಿ. ಇದನ್ನ ಈ ಪಿ ದಿನ ಅನಿರಾತ್ ಧ್ಯಾನ್ ಸೀತಾಕೆ ಮಂದಕಿ ಅನ ನೀಕುನ್ ನಿವಸಾರೋ ಕಾಮ್ಕನೆ ಸಫಲತಾ ಪುಟ್ಟಲ್. ಇಂಗಿ ಭಯಡಿಟ್ ಇಮಟ್ ಫಿಕರ್ ಮಿನಿಕೆ ಮಟ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವ್ ಮಿಯೋ ಬಿ ಹರೇ ಕಾಮ್ಕನೆ ಸಫಲತಾ ಸ್ಯಾನುಲ್. ಬಾಳಿಕಿ ಇದ್ ಮನ್ವಲೋಳ ಫಾಯ್ದಾ ಹಲಾಯೋ ಪರೇತ್ ಪ್ರೇಮ್ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವ್ನ ವಾಯ್ದಾಂತ್ ಬೋಲ್ ಅಪ್ನು ಪ್ಯಾರೋ ಮರ್ರಿ ಪ್ರಭು ಈಶೋನ್ ಇದ್ ದುನಿಯತೆ ಮೇಲೈ ಅನಿ ನಾಲೈ ರೋಹತ್ತೋಲೈ. ಅಪಿ ಮಾವ ಮೇಲ್ ಮೇಲ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಸಂಗನೆ ಆಸಕ್ಕೆ ಮಾಯಲ್. ಇದ್ ಪಾಠ ಮಾವ ಖಾಸ್ ಮಾಂದಿಯನ್ ಉಡುಲ್ ಮಾನ್ವಲ್ ಜೋ ಜೀವನಾರ್ಥೆ ವಾಸಿ ಮತ್ತೋಲ್ ಪರ್ ಖಂಬಾತೆ ಓನ್ ಲಟ್ಕೆ ಕಿಸಿಕೊನ್ ಜೊಕ್ಸಿ ವಾಟ್ತೋಲ್. ರಾಜಾಲ್ ಅನಿ ಹಮನ್ ರಾಣಿ ಎಸ್ತೆ ನ ಜೀವನಾರ್ಥೆ ವಾತುಳ್. ಪ್ರೀ ಕಿಂಜನ್ ವಾಲೆ ದೋಸ್ತಲ್ಲೋಡಿಟ್ ಬಪ್ಪೊಳೆ ಬಪ್ಪೊಳೆ ಮಾವ ಸಾಮ್ನೋ ಬಿ ಇತಲ್ ಮುಸಿಬತ್ ವಾಸಿ ಅಂತಾಯಿ. ಅದ್ಗಡಿತೆ ಬಾಂಗೆ ಬಿ ವಿಚಾರ ಕ್ಯಾನ ಕಠಿಣ ಆಸಿ ಅಂತಾಯಿ. ಬೇನ ಅಚ್ಚ ಸಮಯ ಆಯಲ್ ಪ್ಯಾರು ಭಾಡಿಟ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಬಪ್ಪೋಳ್ ಅಪ್ನು ಕಾಮ್ ತುನ್ ಕ್ಯಾತೋಲೈ ತಿವೋಲ್ ಅಪ್ನು ಯೋಜನಾ ತ ಲೇಖಾ ಹಿ ಕ್ಯಾತೋಲೈ. ಹಮಾಂತುನ್ ಬಿ ಇದ್ ಮಾಂದಿ ಮಾಲುಮಲ್ ಮತ್ತ ಕಿರಾನಿ ಯೌದಿ ಜಾತಿ ತ ಆಂದ್. ಬಾಳಿಕಿ ಓಲ್ ಸಬ್ ತುನ್ ನಾಸ್ ಕ್ಯಾನ ಪಕ್ಕು ಸಲ ವಿಚಾರ ಕಿಸಿ ಮತ್ತೋಲ್. ಪ್ರೀ ದೋಸ್ತಲುಡಿಟ್ ಬಾಳಿಕಿ ಯೋಜನಾ ಹಮಾನ್ ಬನಿಕಿಸಿ ಮತ್ತೋಲ್ ಏಳ್ ಲೋಗೊಂಡಿವ ಹುಕ್ಕುಮನೆ ನಿಯಮ್ ತುನ್ ಹಲ್ಮಾನಿಕಿ ಓಳ್. ಇದನ್ ಲೈ ರಾಜಾ ನಾ ಹುಕ್ಕುಮ್ ತುನ್ ಟಣಸಿ ಏನಾಟ್. ರಾಜಾಲ್ ತು ಹಮನ್ ತುನ್ ಇಂಜಿಸಿ ತುಲ್ ಕಿ ಬಹುನ್ ಇಮ ಚಾಹೆ ಮಾಯ್ತೋನಿ ಅವನ ಇಮ ಕಿಮ್ ಅಂಡ್ ಬಹುನ್ ಇಮ ಹುಕುಮ್ ಲೋಗೋಡ್ ಕರುಮ್ ಔತು. ಇದ್ ಮಾದಿ ತುನ್ ಕೆಂಚಿ ಕುನ್ ಸಬ್ ಯೌದಿ ಲೋಗೋಡ್ ಖೂಬ್ ಕಿಲ್ಪೆ ಮಾಯಲಾತೋಡ್. ಓಡ್ ಸಬ್ ಉಪಾಸ್ ಕಿಸಿ ಆಡಿ ಕವಿಲಾತೋಡ್ ಅಂಡ್ ಓಡ್ ನಡುಮ್ ತೆತೋ ಲೈಸೋಡ್ ಲೋಗೋಡ್ ಬೋರತ ಫಟ್ಟ ತೋನ್ ಮುಚ್ಚಿಕೊನ್ ರಾಕಡಿತ ಉಚ್ಚಿರೈ ಮಾತೋಡ್. ಇದನ್ ಲೈ ರಾಣಿ ಯುಸಮ್ ಮಾಂದಿನು ರಾಜನ್ ಬದುಕಿಸಿತು. ಇದನ್ನ ಬಾತ್ತೆ ಬಾಳಿಕೆಯದ್ ಅಪ್ನು ಲೋಗೋಡುನ್ ದುಃಖ ಹಲ್ ಹುಡ್ಸಿ ಸಕೆಮಾನ್ ಅದ್ ಮೋರ್ದ ಕೆನ್ ಕಿಲ್ಪೆ ಮಾತಾಕೆ ಹೊಡ್ತು ಅದ್ ಒನ್ ಲೈ ದಿಕ್ಕಿಂಗ್ ರೊತ್ತು. ಪ್ಯಾರು ಭಾಡಿಟ್ ಅಮಟ್ ಹಲ್ಪು ನೊಮ್ಕಿ ನೀವ ಅನ್ನೆ ನಾವ ಸಂಗನೆ ಬಳಂಗಾಸಿರೇ ಮಾತಾಯಿ. ಪರ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಬೋಲ್ ಮಾವ ಚಿಂತಾ ಹ್ಯಾತೋಲೈ ಓಲೆ ಸಬ್ ಕುಚ್ ಪೊಂತೋಲೈ ಬಹುನೊಂದಿ ಸಾಧಾರಣ ಜನಿ ರಾಣಿ ಬನಿ ಮಾಸಿ ಅಂತಾಯಿ. ಮೊರ್ದಕ್ಕೆ ಅದ್ದೆನ್ ಪಾಲೆಪು ಸಿಕ್ಕಿತ್ತು. ಬಾಳಿಕಿ ಅದ್ದೆ ನೋಡ್ ದಾಯಿ ದೌಡ್ ಸಾಸಿ ಹತ್ತೋಳ್. ಮೊರ್ದಕ್ಕೆ ಅದೇನೋಲ್ ಕಾಕಲ್ ಮತ್ತೋಲ್ ಆಕ್ರಿ ತೆವೋಲ್ ಅದೇನಪ್ಪನು ಮ್ಯಾನ್ ಲೆಕ್ಕ ಇರ್ತೋಲ್. ಈತಲಾಯ್ತಾಯ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಯೋಜನಾ ಇನ್ಸಾನ್ ಮೇಕೊಂದು ಕಸಿ ಸಖೆ ಮಾಯ್ತೋಲೈ ಗಲತ್ ಹಿಕ್ ಮತ್ ಬನೆ ಕಿಸುಕೊನ್ ಫಸಕ್ಸಿ ಸಖೆ ಮಾಯ್ತೋಲೈ. ಪರ್ ಬೋಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಸಂಗ್ ಸಂಗ್ ತಾಕನ್ ವಾಲೆ ಅಂದೋಲ್ ಓಳ ಹರೇಕ್ ಚಿಂತಾ ತೋನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಪುಂತೋಲೈ. ಪ್ಯಾರು ಭಯಡಿಟನಿ ಸೆಲಕ್ನಿಟ್ ರಾಜನ್ ಇವ್ ಸಬ್ ಮಾಂದಿಂಗ್ ಬಿಲ್ಕುಲ್ ಮಾಲೂಮ್ ಅಲ್ಮತ್ತ. ಕಿರಾನಿನ್ ಅನಿ ಓ ನೋಡ್ ಲೋಗೋಡುನ್ ಸತ್ಯನಾಸ್ ಕ್ಯಾನ ಯೋಜನಾ ಬನಿಕಿತ್ತೋಡೈ ಮುನ್ನೆ ಬಳಂಗ್ ಆಯ್ತಾಯಿ. ಪ್ಯಾರು ಭಾಗಿಟ್ ಇವನ್ ಬಪ್ಪೋಳ್ ಮಾವ ಸಚ್ಚಾಯಿ ಬೋಲೆ ಪಡೋಲ್ ಅಧಿಕಾರಿನ ಸಾಮ್ನೋ ಖೊಲೆ ಮಾಯ್ತಾಯಿ. ತೆ ಮಾವ ಹಾಲ್ ಬಿ ಹಮಂತ ಲೇಖಾಯಿ ಆಸಿ ಅಂತಾಯಿ. ಇಂಗ ಹುಳಟ್ ಹಮಂತ ಹಾಲದ್ ಬಳಂಗ್ ಆಸಿ ಹತ್ ಅಂಡ್ ಇಂಗ ಓಲ್ ಖೂಬ್ ಘಬ್ರೆ ಮಾಸಿ ಹತ್ತೋಲೈ ಅಂಡ್ ಇಂಗ ಸೋಚಿಕೆ ಹತ್ತೋಲೈ ಕಿ ನಾವ ಬಳಂಗಾಯ. ಪ್ರಿಯ ದೋಸ್ತಲೋಳಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಅಮಟ್ ಮಾನವಲೋಳ ನಾಲುಂಟೆ ಖಾಕ್ ಮಂತೋಲೈ ಉಲ್ಮಾವ ಹರೇಕ್ ಕಾಮ್ ತೋನ್ ಪುಂತೋಲೈ ಉನ ನಜರ್ ಹಮೇಶ ಮಾಪರೋ ಮಂತಾಯಿ. ಬೇನೈ ಬಿ ಹತಿಯಾರ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋಳ್ ಲುಗೋಳ ಖಿಲಾಪ್ತೆ ಹಲ್ತೆಚ್ಚಿಸಕ್ಕೆ ಮಾನಲ್. ಬೇನೈ ಬಿ ಹತಿಯಾರ್ ಇಸ್ರಾಲ್ ತಾ ಖಿಲಾಪ್ತೆ ಹಲ್ತೆಚ್ಚಿಸಕ್ಕೆ ಮಾಯೋ. ಬಾಳಿಕೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ಓಡುನ್ ಆಶಿಸ್ ಸಿಸಿರಹೆ ಮಾತೋಲೈ. ಇತ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ದಯಾ ಆಂತ್ ಕಿ ಬೋಲ್ ಅಪ್ನು ಛವಾನು ಚೊಕ್ಕು ಭಲೋ ಇರಿತೋಲೈ. ಪ್ರಿಯ ದೋಸ್ತಲುಡಿಟ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಮಾಸೆ ಪ್ರೇಮ್ ಕ್ಯಾತೋಲೈ. ಪ್ಯಾರೋ ದೋಸ್ನಿ ಮುಂದೆ ಸಮಯ ಮತ್ತ ಬಪ್ಪೋಡ್ ರಾಣಿ ರಾಜನ್ ಸಿ ಅಪ್ನು ಲೋಗೋಳ ಪರಾಂತ ದಾಂತೋನ್ ತಲಕ್ಸಿ ರೇ ಮಾಸೀತ. ಇಗ್ಗ ಅಮಟ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಯೋಜನಾ ತೋನ್ ಅನಿ ಒಂಡ ಮುನ್ನೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಕಾಮ್ ತೋನ್ ಅಮಟ್ ಹುಡಿತೋಡಂ कि बद रंग ने परमेश्वर अपनो लोगोड़ बचे क्या तो ले नैंड बोल हमन बोन करुम मंजिता बोन करुम राजा ना हुकुम तुम टंडा ना अधिकार मत्ता प्रे केंजन वाले दोस्ता लोड़ वड़ ऊंचो अधिकार इन लाई बच्चो शरम वाले किसान आखिरी वचन ते इहुन लिखे माता है कि आप भी राजन सामनो हाजिर मंदन वाले हर बोना पड़ोडोल वड़ खोजला उत्तुल हुड़ा हमन तो अपनो रोते राजा ना भलाई तमांदी इंदन वाले मर्द के न लाई 50 का एक ऊंचो फांसी सियाना खंबा बनेगी तो लाई राजा लितुल उन अद्धे खंबा ते लटके किसीम इधन बात ते हमान तुन अद्धे फांसी तफंदा ते लटके किसी सी तोड़ पवित्र बाइबल ते गलाते न किताब अदन सारुं पढ़ता यड़ु मचन ते इगा इहुन लिखे माताई भटके मेनी माई मट बोले परमेश्वर ता ठट्टा हेले केवल बाड़ी के बहुन बोले वीती तोल अहुन कोई तोल तन वा मैं दुड़ा ने दे विजय वीती तोल ते अध्ययन तल विनाश ता फसल कोया नुल पर आत्मा ने वीती तोल ते पवित्र आत्मा नल हमेशा ता जीवन ता फसल कोया नुल भलाई किना किना के दोरसी हले हन्नोडम ते बाड़ी की हिम्मत हले छोड़ के वो ते वक्त ने ताना असल नतीजा होड़ ते बहुन बने माई ता सब थे नल भलाई क्यूम अनि खास वोड़ हिन्नल वोड़ विश्वास आंदोड़ होड़ अन्ना इंगा नावा कई दे कलम ये चीमी हिन्नल बोन फड़ंग फड़ंग अक्षर लिखे क्या तो ना प्रिय दोस्त लोड़ीट मुन्ने पवित्र बाइबल ते इहुन लिखे माता है ईशु जवाब सीतुल सर्री अनि सच्चाई अनि जीवा अन्नांदन ना में चुक बोले दाउन करूं वायल ले ना कुछ चीने माय डिट ते ना वोल दाउन भी चीने माय डिट इंगा वे नल वोन चीने माय तोड़ीट अनि वोन हुड़तोड़ीट भी फिलिपुस सीतुल ये प्रभु ने मा कुन दाउन दिस हुआ ते माह नल इच्छो बस आयल ईशु जवाब सीतुल ये फिलिपुस ने इच्छुंग दिया मी संग आतो ना अने ना कुन इंगा भी हले चिनमाई भी बोल ना कुन हुड़तोल उल ना उल दाउन भी हुड़तोल बहुनी दातो ने कि मा कुन दाउन दिस हुआ बड़ंग इद्दे ना विश्वास हले के भी कि अन्ना दाउन रो पांदन अने दाउ ना रो पांदुल मी कुन बड़ंग बड़ंग इंदा तो ना यु मां दी ना वा खाग ना ले ले आयो ना रो पमंजी दाउ तन वा काम किया तोल इदन विश्वास केम कि अन्ना दाउन रो पांदन अने दाउ ना रो पांदुल हेले ते ना वा काम कुन हुड़ से विश्वास केम अन्ना मे कुन सच सच इंदा तो ना ना पर रो बोल विश्वास क्या तोल उल अहुन काम क्या तोल इंगी इवेनल भी मैं से काम क्या नोल अना दाउन करुन दाका ना वो पड़ोल ये ची बड़ंग भी तलाका के त्याना अहुन की का कि मर रे आसे नवा जरिया ते दाउन महिमा प्रगट आई ना वो पड़ोल ये ची बड़ंग भी तलाका किड तकी का नागुन प्रेम की किड ते नवा हुकुम भी माने की किड अना दाउन अरदास की का अनि बोल दूसरोल मदद सियान वाले मिकुन सियानोल यल सदा मी संग मंदानोल यल परमेश्वर ता सच्चाई प्रगट कैन वाले आत्मांदुल दुनिया वन माने हले के वो प्यारो भाईडी टनी सेलकनेट पवित्र बाइबल मा कौन इहुन बते क्या थाई बाड़े के वोन होड़ो भी हले अनि पुन्नो भी हले इम्मट वोन पुंदा तोड़ीट बोल मी संग आंदोल अनि मीरोपा मंदानोल अन्नदा का पर इम्मट सारत में चुक बोले रहमाई विट अनमी करुम मलसिवाई का थोड़ो देर ते दुनिया ना कौन उड़वेले पर इमड़ ना कौन हुड़किट अनि अन्ना पिसा का ए दिन नल इमड़ भी पिसा किट अद नेटी पुना किट कि बहुन अन्ना नावल दाउन रोपा आंदन और इमड़ भी ना रोपा आंदेट अनि अन्ना मी रोपा भी बोल नावा हुकुम केंची माने क्या तोल उल ना कुन प्रेम क्या तोल अनि बोल ना कुन प्रेम क्या तोल वो नावल दाऊ भी प्रेम क्या तोल अनि अन्ना भी वोन प्रेम की का अने वोन कर रूम वाई का यहूदा इस्करियोती हेले दूसरो यहूदा वो नित्तुल ये प्रभु नी इत बड़ंग मान दियान कि इम मा करूं वाई की पर दुनिया नी कुन हेले हुड़ो ईशु वो नित्तुल बोल ना कुन प्रेम क्या तोल बोल ना वा शिक्षा तले का ताका नुल नल दाउ वोन प्रेम क्या नुल अने अमट वोन कर रूम वाची मंदा खुम बोल ना कुन प्रेम हेले के बोल ना वा शिक्षा तले का ताको लेले इम ना वा शिक्षा किंस तोड़ इन नावा ही मान दिया ले नल दाव न शिक्षांत बोलना कौन रोची सीतोल मी संग मन्ना के मी को निव मान देना सीतो ना मदद क्यान वाले पवित्र आत्मा वाईनोल नाव पड़ोडे दाव वोन रोता नोल बोल मी को सम्मान दिंग करहची इवे न पूरो सुमरण क्यानो मेकु शांति से सीधा का दुनिया बहुन शांति इंदाता औन है लग सेवन पर नावा ही जीवत रोपाता सच्चो शांति स्यातोना इदमी ही नलनावा दानांद चिंता मिनी के मट मिनी वरी मट नावा इद मांदी के इंस्तोडिर की दाका अनिमल सिवाय का नाकुन प्रेम के विरते इतपुन जी खुश आय रिट की दाउन करुम दाका बाड़ी केवल ना से पड़ोल आंदोल आयन मुन्ने मेकुन व्यस्ता तो ना की बपोड़ आयल ते विश्वास की किट बोले वल्ले मांदी क्या ना मो कहले रहमायो ये दुनिया तोल राजल वाई तोल ना पर रवो न बद्दे अधिकार है ले पर दुनिया पुन्नल की अन्ना दाउन प्रेम क्या तोल अने वो ना हुकुम तले का सब की तो ना इदन नल इत सब आईता ते दट इगटल दाकट प्यारो भाईडी टनी सेलकनिट अन्ना अंगूडा सच्चो मड़ा अंदर अने नल दाऊ माली आंदोल नव बद्दे डगार कायंग हेले सादोते अद्दे नर्क सी वाटितोल कायंग सादी तंग इतंग डगार कुन छाटे किसी शुद्ध क्या तुल कि अंडे बिकायंग साधवंग मिकुन वंक सी सीतान इदमादी तल इमट इक गई शुद्ध आतोरिट नाक ने जुड़े मासी मंट अनि अन्न मीक ने जुड़े मासी मंदका डगार मड़ा तल अलग कैसी कायंग हेले साधो मड़ा ते जुड़े मासी मंदता ते साधिता अउन इमट भी नाक नल अलग आसी हेले साधविट अंगूडा मलाना आंदन अनि इमट डगार कांदिट नाक ने बोले जुड़मासी मंदा तोल अने आना बोनते उलवल कायंग साधनुल पर नाक नल अलग आसी मी से पड़ंगे भी हले बने मायो नाक ने बोले जुड़मासी हले मनुल ते बेकार डगार्त लेका फेन के मासी वच्ची हंदा तोल प्यारो भाड़ी टनी सिलकनिट इंग मावा निटाइद बाइबल अध्ययन तक कार्यक्रम गई खत्म आई थाई मुन्नेडा कार्यक्रम ते मी से फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु में कौन आशीष से बिल
इन्हीं के मावा कार्यक्रम सच्चो सरी केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमाट मासे इद पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सरी TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 उंदी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9700803993 मावा ईमेल पता है gundi@radio882.com पता उंदी बार ओंडे केंचे नट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 उंदी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9700803993 मावा ईमेल पता है gundi@radio882.com